श्रोत्यांनो, उपासना कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजकाल क्षमा मागणं म्हणजे केवळ औपचारिकता झाली आहे. आपण मनापासून कुणालाही क्षमा करू शकत नाही, पण येशूचं जीवनचरित्र आपल्याला कळेल तेव्हा क्षमेचा खरा अर्थ आपल्याला समजेल. येशू ख्रिस्तानं म्हटलं की क्षमा अशी करा की कुणी तुमच्या एका गालावर मारलं तर तुम्ही लगेच दुसरा गाल पुढे करा.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर पित्या, तुझी दया आमच्यावर विपुल झालेली आहे. खरोखर प्रभू, पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके आमचे अपराध आमच्यापासून तुने दूर केलेले आहेत. तुझी ही दया आहे, तुझी कृपा आहे की आमच्यासारख्या तुच्छ पापी लोकांवर तू आपली कृपादृष्टी केलीस. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आमच्या पापांची तू आम्हाला क्षमा दिलेली आहेस, परंतु अजूनही बरेच लोक अंधकारात आहेत. आज तू त्यांच्याशी बोल. जे प्रभू आजारी आहेत त्यांना स्पर्श कर. जे मानसिक रूपाने निराश आहेत, दुःखी आहेत, त्यांच्याशी तू बोल. त्यांना आपली शांती आणि आनंद पुरेव. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आजचं वचन समजण्याकरिता आमची मदत कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागितले आहे म्हणून तो ऐक. आमेन. श्रोतनो, आज आम्ही यिर्मयाचे पुस्तक ह्याच्या 36व्या अध्यायापासून आपल्या अध्ययनाला सुरुवात करणार आहोत. यिर्मयाचे पुस्तक 36वा अध्याय पहिली 2 वचने वाचूया. यहुदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते असे. तू ग्रंथ लिहिण्याचा पट घे, आणि योशियाच्या काळी मी तुझबरोबर बोललो तेव्हापासून आजवर इस्रायल, यहुदा व सर्व राष्ट्र याविरुद्ध जी सर्व वचने मी तुला सांगितली ती त्यावर लिहून काढ. परमेश्वराने यिर्मयाला त्याची सर्व वचने पुस्तकात नोंदून ठेवण्यास सांगितले. म्हणून यिर्मयाने परमेश्वराची वचने बारूक याला सांगितली आणि त्याने ती लिहून काढली. त्यानंतर यिर्मयाने बारूक याला ती ग्रंथपटाची गुंडाळी घेऊन देवाच्या मंदिरात जाऊन तेथे ती सर्व लोकांसमोर वाचावयास लावली. जेव्हा सरदारांनी ही गोष्ट ऐकली तेव्हा त्यांनी बारूखला ती वचने त्यांच्यासमोर वाचून दाखवायला लावली. त्यानंतर काय घडले ते आपण 36वा अध्याय 19-23 या वचनांमध्ये वाचूया. मग ते सरदार बारुखास म्हणाले, जा यिर्मया व तू लपून रहा, तुम्ही कोठे रहाल हे कोणाला कळू देऊ नका. मग ते चौकात राजाकडे गेले. तो पट त्यांनी अलिशामा लेखकाच्या दिवाणखाण्यात ठेवला होता. त्यांनी ती सर्व वचने राजाच्या कानी पाडिली. तेव्हा राजाने तो पट आणण्यास यहुदीस पाठविले. त्याने तो अलिशामा लेखकाच्या दिवाणखाण्यातून आणला. तो यहुदीने राजास व राजाभोवती उभे राहणाऱ्या सर्व सरदारास वाचून दाखविला. हा 9वा महिना असून राजा हेमंत गृहात बसलेला होता व त्याच्या पुढे शेगडी पेटलेली होती. तेव्हा असे झाले की यहुदीने 3-4 पाने वाचून दाखविल्यावर राजाने तो पट चाकूने कापून शेगडीतल्या पेटत्या आगीत टाकिला. येणेप्रमाणे तो सगळा त्या शेगडीच्या आगीत भस्म झाला. श्रोत्यानो, या घटनेवरून यहोयाकीमाचा देवाच्या वचनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. त्याने तो ग्रंथपट घेऊन शेगडीच्या आगीत फेकून दिला. त्याने त्याची कदर केली नाही, त्याचा स्वीकार केला नाही, त्यावर विश्वासही ठेवला नाही. आजही कट्टर ख्रिस्तविरोधी लोक अशा प्रकारे पवित्र शास्त्राविषयी अनादर अविश्वास दाखवितात. त्यांना वाटतं की त्यांनी त्यांना दिलेल्या पवित्र शास्त्राचा असा निकाल लावला तर ते त्याच्या वचनातून मुक्त होतील. देवाविषयी अनादर व्यक्त केल्याने देव त्यांच्या पाठीमागे लागणार नाही, किंवा त्यांना तसे करून हे दाखवायचे असते की आम्हाला पापी म्हणणाऱ्या पवित्र शास्त्रात भाकड कथा व असत्य गोष्टींचा भरणा आहे. अशा लोकांना मला हे सांगायचे आहे की त्यांनी जरी पवित्र शास्त्राच्या सर्व उपलब्ध प्रतींची होळी केली तरी त्यांच्या या उद्धट कृत्याने देवाचे वचन नष्ट होणार नाही. श्रोत्यानो, इतिहासात आम्हाला वाचायला मिळतं की अनेक लोकांनी देवाचे पवित्र वचन पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ह्या भूतलावरून त्या वचनाला पूर्णपणे समूळ काढून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश प्राप्त झाले नाही. यहोयाकीमाला वाटले की यिर्मयाने दिलेला देवाचा संदेश जाळून टाकल्याने त्याला तो रद्द करू शकेल, पण तसे झाले नाही. यिर्म्याद्वारे जे देवाचे वचन यहोयाकीम या यहूदाच्या राजाकडे आले ते परिपूर्ण झाले आणि त्याला देवाने जीवदान देण्याचे ठरविले होते. तो संकल्प यहोयाकीमाने स्वतःच्या अविश्वासामुळे देवाविषयीच्या अनादरामुळे रद्द केला आणि त्याबद्दल त्याला फार भयंकर शिक्षा भोगावी लागली. होऊ शकतं श्रोत्यांनो की तुमच्यापैकी काहींना या त्यांच्या अनादराविषयी व तिरस्काराविषयी अपराधीपणाची जाणीव झाली आहे. आपल्या घरात ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याला छळल्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होत आहे, खूप अपराधी वाटत आहे. असेच जर असेल तर लक्षात घ्या की असे वाटणे हे तुमच्या अंतकरणातील देवाच्या आत्म्याचे कार्य आहे. त्याला विरोध करू नका. मानवजात मुळातच पापी आहे आणि तिच्या पापामुळे देव व मानवजात यांच्यात प्रचंड दरी निर्माण झाली आहे. त्या दोघांमध्ये समेट करण्यासाठी कोणीतरी मानवजातीच्या पापाचे प्रायश्चित करण्याची गरज होती आणि ते प्रायश्चित देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने वधस्तंभावरील मरण पत्करून केले आणि त्याने देव व मानव यांच्यामध्ये समेट घडून आणला. आता आपण 36:24 वचन वाचूया. राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली तेव्हा ते कोणी घाबरले नाहीत, कोणी आपली वस्त्रे फाडली नाहीत. या लोकांना आपल्या कृत्याविषयी ना तर पस्तावा झाला ना तर त्यांना त्या कृत्यामुळे भय वाटले. देवाविरुद्ध आपले मन कठोर करणाऱ्यांना त्याचा अपमान करण्याचे भय वाटत नाही व त्याविषयी नंतर ते खेदही करीत नाहीत. परंतु यहोयाकीमाच्या देवाचे वचन जाळल्याने देवासमोर काही अडखळ निर्माण झाले नाही. पुढे 36:28 वचनात परमेश्वराने पुन्हा यिर्मयाला सांगितले, तू पुन्हा दुसरा पट घे व यहूदाचा राजा यहोयाकीम याने जाळलेल्या पहिल्या पटावर जी वचने होती ती सर्व त्यावर लिही. देवाने यिर्मयाला ती पूर्वीची सर्व वचने पुन्हा लिहून काढायला सांगितले आणि त्यात काही नवीन वचनांची भर घातली. 36:30 वचनात आपण वाचतो, यास्तव यहुदाचा राजा यहोयाकीम याविषयी परमेश्वर म्हणतो, दाविदाच्या आसनावर बसण्यास त्याचा कोणी राहाव्याचा नाही व त्याचे शव फेकण्यात येईल, ते दिवसाच्या उन्हात व रात्रीच्या हिवात पडून राहील. ही शिक्षा वरकरणी भयंकर वाटते अशी की यहोयाकीमाचे संपूर्ण घराणे दाविदाच्या सिंहासनापासून त्याच्या पूर्वजाच्या राजगादीपासून तोडण्यात येणार होते. पण यहोयाकीमाने देवाचा त्याच्या वचनाचा घोर अपमान केला होता. स्वतःच्याच हाताने देवाच्या कृपेचे दार लावून घेतले होते. त्या त्याच्या भयंकर पापासाठी ही शिक्षा त्या पापाच्या मानाने कमीच असावी. कारण जर देवाने आमच्या पातकांच्या मानाने आम्हाला म्हणजे मानवजातीला शिक्षा केली असती तर आमच्यापैकी कोणीही आज जिवंत राहिले नसते. परमेश्वराने यहोयाकीमाला सांगितले की दाविदाच्या सिंहासनावर बसण्यासाठी त्याच्या घराण्यात कोणी असणार नाही आणि नेमकी हीच गोष्ट घडली. दाविदाच्या सिंहासनावर आपल्या हक्काचा दावा करणारा प्रभू येशू ख्रिस्त यहोयाकीमाच्या घराण्यातला नव्हता. प्रभू येशूची आई मरिया ही दाविदाचा दुसरा मुलगा नाथान याच्या कुळात जन्मली होती आणि तिच्यापासून प्रभू येशूला दाविदाच्या सिंहासनाचा रक्ताच्या नात्याने हक्क मिळाला. यहोयाकीमाच्या घराण्यातले कोणीही दाविदाच्या सिंहासनावर बसणार नव्हते. आता आपण 37:1 सुरुवात करीत आहोत. येथून या पुस्तकाच्या एका नवीन विभागास सुरुवात होते आणि या विभागामध्ये ऐतिहासिक घटनांवर भर देण्यात आला आहे. यिर्मयाह, मी तुम्हाला तसे सांगितले एवढेच म्हणून शांत बसू शकत नव्हता. तो घटनांमध्ये पुष्कळ गुंतला होता. लोकांना जो संदेश त्याने दिला होता त्यामुळे तो स्वतः फार कष्टी व दुःखी झाला होता आणि आता त्या संदेशाची परिपूर्ती होत होती. ज्या शहरावर त्याचे प्रेम होते ते शहर नष्ट होण्याच्या मार्गावर होते आणि ज्या राष्ट्रावर त्याचे प्रेम होते ते बंदिवासात चालले होते. यामुळे त्याचे दुःख अधिक वाढले. यिर्मयाह देवाचे प्रगटीकरण करण्याविषयी व त्याचा साक्षीदार असण्याविषयी विश्वासू आणि निष्ठावान राहिला होता. या सर्व परिस्थितीविषयी देवाला काय वाटत होते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर दुःखाने ग्रासलेला, गालावरून अश्रू ओघळणारा त्याचा चेहरा पहा. देवाच्या या परिस्थितीविषयीच्या भावना तुम्हाला समजतील. यिर्मयाच्या सेवेची 30 वर्षे निघून गेले होते. आम्ही त्याला वयाच्या 20 वर्षी सेवा सुरू करताना पाहिले. त्यावेळेस तो एक तरुण याचक होता व त्याला देवाचा संदिष्टा होण्याचे पाचारण करण्यात आले होते. आता त्याला आपण तुरुंगात डांबलेले पाहतो आणि बाबिलोनाच्या राजाचे सैन्य येरुश्लेमेच्या तटाबाहेर ठाण मांडून बसलेले आम्हाला दिसते. 18 महिन्यांच्या प्रदीर्घ काळाकरिता ते शहराला वेढा घालून बसले होते. याविषयीचा इतिहास इर्मयाने त्याच्या पुस्तकाच्या 52व्या अध्यायात दिला आहे आणि दुसरे राजे व दुसरे इतिहास या दोन पुस्तकांमध्ये त्याविषयी अधिक माहिती नोंदलेली आहे. येरुश्लेमेविरुद्ध चाल करून येण्याची ही नबुखदनेस्सराची तिसरी व शेवटची वेळ होती. पहिल्या 2 वेळेस त्याने काही लोकांना बंदीवान करून आपल्या देशात नेले होते आणि आपला मांडलिक म्हणून त्याने सिदकिया राजाला यहुदाच्या राजगादीवर बसवले होते. सिदकियाला बाबिलोनच्या राजाच्या सत्तेखालून निघायचे होते म्हणून त्याने मिसर किंवा इजिप्तचा राजा फारो याच्याकडे धाव घेतली. सिदकियाला सोडविण्यासाठी येण्याचा निर्णय फारोने घेतला. अर्थातच यहुदाला मिसर देशाच्या सत्तेखाली घेण्याची त्याची योजना होती. जेव्हा फारो येरुश्लेमेच्या दिशेने आला तेव्हा नबुखदनेस्सराच्या सेनाधिकाऱ्यांनी माघार घेतली, म्हणजे शहराला वेढा घालण्याऐवजी ते शहरापासून दूर झाले. अशा वेळेस परिस्थिती अशी निर्माण झाली की तिच्यामुळे इर्मयाची भविष्यवाणी खोटी ठरावी म्हणून देवाने इर्मयाला फार कडक संदेश दिला. तो संदेश 37:7-10 ह्या वचनांमध्ये नोंदलेला आहे. आपण तो वाचूया. 37:7-10 परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, यहुदाच्या राजाने तुम्हास मजकडे विचारावयास पाठविले आहे, तर त्याला सांगा, पहा फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे. ते मिस्रास स्वदेशी परत जाईल. खासदी लोक परत येऊन त्या नगराशी लढतील व ते घेऊन अग्नीने जाळतील. परमेश्वर म्हणतो, खासदी लोक आम्हाला खरोखर सोडून जातील असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका. ते निघून जावयाचे नाहीत, कारण तुम्हाबरोबर लढणाऱ्या खासद्यांच्या अवघ्या सैन्यांचा जरी तुम्ही पराभव केला व त्यातले अगदी घायळ झालेले मात्र काही उरले, तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळतील. येरुश्लेमेचा नाश करण्याचा देवाचा निश्चय होता आणि जरी बाबिलोनाचे सैन्य घाबरलेले व दूर गेलेले दिसले तरी ते परत येणार होते. श्रोत्यानो, इर्मयाच्या 37व्या अध्यायाच्या पुढील भागामध्ये इर्मयाच्या तुरुंगातील वास्तव्याविषयी नोंद आहे. इर्मयाला 5 वेळा झालेला तुरुंगवास नोंदलेला आहे. इर्मयाने राजाला मिस्र देशाच्या राजाशी दोस्ती न करता बाबिलोनच्या राजाला शरण जाण्याचा जो संदेश दिला होता त्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आले होते. त्याचा वृत्तांत या अध्यायात आहे. 37:11-12 आपण आता वाचूया. फारोच्या सैन्याच्या भीतीने खासद्यांचे सैन्य येरुश्लेम सोडून गेले तेव्हा असे झाले की लोकातला आपला वाटा मिळवावा म्हणून इर्मया येरुश्लेमाहून बन्यामिन प्रांतात जाण्यास निघाला. जेव्हा शहराभोवती असलेला खासद्यांचा वेढा उठवला गेला तेव्हा इर्मया येरुश्लेमहून अनाथोत या त्याच्या मूळ गावाला जायला निघाला. आणि यावेळेस काय झाले ते 37:13 आम्हाला वाचायला मिळते. हे वचन सांगतं, तो बन्यामिनाच्या वेशीत प्रवेश करीतो, तो तेथे पहाऱ्याकऱ्यांचा नायक इरिया बिन शलेम्या बिन हनन्या होता. त्याने इर्मया संदेष्टाला पकडून म्हटले, तू खासद्यांकडे फितूर होऊन जात आहेस. त्याने इर्मयावर फितुरीचा आरोप ठेवला. पुढे 37:14-15 सांगतात, इर्मया म्हणाला, हे खोटे आहे, मी खासद्यांकडे फितूर होऊन जात नाही. पण इरिया त्याचे ऐकेना. त्याने इर्मयाला पकडून सरदारांकडे नेले. सरदारांनी इर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनाथन लेखकाच्या घरात अटकेत ठेवले. त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता. बिचारा इर्मयाला केवळ तुरुंगात ठेवले होते असे नाही तर त्याला अंधार कोठडीत डांबण्यात आले होते. ते किती दिवस हे आम्हाला सांगण्यात आलेले नाही. पण 16व्या वचनात आपण वाचतो की त्याने त्या अंधार कोठडीत बहुत दिवस काढले. हा काळ इर्मयाकरिता फार कष्टाचा होता, परंतु परमेश्वर त्याला विसरला नव्हता. त्याने सिदकिया राजाच्या अंतकरणात कार्य केले जेणेकरून सिदकियाने त्याला बोलावणे पाठवले. 37:17 आपण वाचतो, मग सिदकिया राजाने त्याला बोलावून आणले. तेव्हा राजाने आपल्या वाड्यात त्याला एकांती विचारले की परमेश्वराकडचे काही वचन आहे काय. इर्मया म्हणाला, आहे. तो म्हणतो, आपणाला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल। श्रोत्यानो, ही गोष्ट मनोवेधक आहे की इर्मयाने त्या अंधार कोठडीत फार कष्ट सोसले होते, तरीही सिदक्या राजासमोर देवाच्या नावाने खोटा संदेश देण्याचा मोह इर्मयाला झाला नव्हता। राजा आपल्याला त्या कष्टातून त्रासातून सोडवेल म्हणून त्याची मखलाशी करावी हा विचार इर्मयाच्या मनातही आलेला दिसत नाही। या बिकट परिस्थितीतही तो देवाशी निष्ठावान आहे आणि देवाचा जो योग्य तो संदेश त्याने सिदक्या राजाला दिला। या उलट आमच्यापैकी अनेकांचे वर्तन असते। आम्ही जेव्हा स्वतःला वाचवण्याची वेळ येते, जेव्हा आमच्यावर लोक आरोप ठेवतात, आम्हाला त्रासातून जावे लागते, तेव्हा आम्ही देवाचा जो परखड संदेश आहे, स्पष्ट संदेश आहे, तो न देता लोकांची चापलूसी करतो, लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करतो। आणि ह्या बाबतीत परमेश्वर ह्या वचनातून आमच्याशी बोलत आहे। 37:20 वचनात आपण वाचतो की इर्मयाने राजाची विनवणी करून म्हटले, आता अहो माझे स्वामीराज, माझे ऐका, माझी विनंती आपणाला मान्य हो, मला त्या योनाथन लेखकाच्या घरी पाठवू नका, पाठवाल तर तेथे मी मरेन। इर्मयाची ही मागणी सिदक्याने मान्य केली, म्हणजे त्याने त्याची सुटका केली नाही, पण त्याचा जीव मात्र वाचवला। लक्षात घ्या श्रोत्यांनो, की सिदक्याचे इर्मयाला दिलेले उत्तर उत्थटपणाचे नाही, उलट त्याने त्याला दुसरीकडे पाठवले। त्याविषयी आपण 37:21 वचनात वाचतो की मग सिदक्या राजाच्या आज्ञेने त्यांनी इर्मयाला पहारेकऱ्यांच्या चौकात ठेविले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटार आळीतून रोज त्याला एक रोटी मिळत असे। याप्रमाणे इर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला। बाबिलोनाचे सैन्य एरुश्लेम ताब्यात घेईपर्यंत इर्मया या प्रकारे तुरुंगात किंवा अटकेत राहिला। इर्मयाला योनाथन लेखकाच्या घरात, ज्याला तुरुंग बनविला होता, तेथे ठेवण्यात येण्याचे कारण म्हणजे खोटा आरोप। इर्मया खासदारांना फितूर होत आहे हा तो खोटा आरोप होता। इर्मया आपल्या गावाकडे निघून जात असताना त्याच्या त्या कृतीचा गैरअर्थ लावून त्याच्यावर हा खोटा आरोप ठेवण्यात आला होता। श्रोत्यानो, पुष्कदा आमच्यावर सुद्धा लोक खोटे आरोप ठेवतात, आम्हाला त्यामुळे बराच त्रास सहन करावा लागतो, परंतु इर्मयाप्रमाणे आम्हाला आमच्या सेवेमध्ये खंबीरपणे राहायचे आहे, विश्वासात मजबूत राहायचे आहे, जेणेकरून वेळ आल्यावर परमेश्वर आम्हाला त्यातून मुक्त करेल आणि आमच्या जीवनाच्याद्वारे त्याचे गौरव करून घेईल। एवढ्यावर इर्मयाचा छळ थांबला नाही श्रोत्यानो, त्याचे आणखीन हाल करण्यात आले, कसे ते आपण इर्मयाचे पुस्तक 38 अध्यायातून पाहणार आहोत। इर्मयाला जरी पहारेकऱ्यांच्या चौकात म्हणजे अटकेत ठेवण्यात आले होते, त्याचे स्वतःचे जीवन धोक्यात होते, तरीही त्याने विश्वासूपणे देवाचे वचन लोकांना सांगणे चालू ठेवले। यहुदाच्या सरदारांनी त्याला देशद्रोही ठरवले आणि तो लोकांना आपल्या वचनांनी संदेशांनी घाबरून टाकत आहे असा आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला। म्हणून इर्मयाचे तोंड बंद करण्यासाठी त्यांनी राजाची परवानगी मिळवून त्याला विहिरीत टाकले। 38:6 वचनात आपण वाचतो, मग राजपुत्र मल्किया याची पहारेकऱ्यांच्या चौकात विहीर होती, ती त्यांनी इर्मयास नेऊन टाकले। त्यांनी इर्मयाला दोरांनी खाली उतरले, त्या विहिरीत पाणी नव्हते, चिखल होता, इर्मया त्या चिखलात रुतला। इर्मयाला ठार केल्याने, त्याची उपासमार करून त्याला जीवे मारल्याने आपण इर्मयाचे भविष्य खोटे ठरवू असा विचार कदाचित या सरदारांनी केला असेल। लोकांनी शरणागतीचा विचार न करता लढून सामना करण्याचे धैर्य बाळगावे अशी त्यांची इच्छा होती, आणि अर्थातच ही इच्छा एक स्वार्थी इच्छा होती। सत्ताधीश व राजकारणी लोक अशा प्रकारे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देशातला सुज्ञतेचा आवाज दडपून टाकतात। साम्यवादी देश व हुकुमशाही असलेल्या देशात जे लोकांना देशातल्या वाईट गोष्टींची जाणीव करून देतात, त्यांना नजर कैदेत तुरुंगात डांबल्या जाते। त्यांनी लोकांपर्यंत जर स्वातंत्र्याचे समानतेचे संदेश दिले तर सत्ता खिळखिळीत होईल व एक दिवस आपल्याला आपली सत्ता गमवावी लागेल ही भीती सत्ताधीशांना असते। त्यामुळे त्यांच्या अत्याचाराविषयी अन्यायाविषयी लोकांची जितकी दिशाभूल करता येईल तितकी ते करीत राहतात व सुज्ञतेचा आवाज दडपून टाकतात। इर्मयाच्या व सिदक्या राजाच्या काळातली स्थिती अशीच होती। इर्मया लोकांना सांगत होता की ते जर खासद्यांकडे जातील तर ते निश्चितच सुटतील, परंतु जर ते एरुश्लेम नगरात राहतील तर ते दुष्काळ, तरवार व मरी यांनी मरतील. आणि इर्मयाचा हा संदेश देवापासून होता. तो कायमचा बंद करण्यासाठी यहुदाच्या सरदारांनी व राजाने इर्मयाला विहिरीत टाकून दिले, परंतु देवाचा हात इर्मयासह होता म्हणून पुन्हा एकदा इर्मयाची सुटका मोठ्या चमत्कारिकरित्या झाली. त्या सुटकेचा वृत्तांत आम्हाला 38:7-13 या वचनांमध्ये वाचायला मिळतो. माझी आशा आहे श्रोत्यानो की आपण हा अध्याय काळजीपूर्वक वाचाल. या घटनेनंतर सिदकिया राजाने इर्मयाला गुप्तपणे विचारले की परमेश्वराचा संदेश आता काय आहे, आणि इर्मयाचा जीव वाचविण्याचे अभिवचनही त्याने दिले. सिदकियाने जेव्हा पुन्हा इर्मयाला एकांतात घेऊन देवाचा त्याच्याकरिता लोकांकरिता संदेश विचारला, तेव्हा इर्मयाने काय उत्तर दिले ते आपल्याला इर्मयाचे पुस्तक 38:17 वचनात वाचायला मिळते. आपण हे वचन वाचूया, 38:17. मग इर्मया सिदकियाला म्हणाला, परमेश्वर सेनाधीश देव इस्रायलाचा देव म्हणतो, तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे गेलास तर तुझा जीव वाचेल व ही नगर अग्नीने जाळण्यात येणार नाही, तू व तुझे घराणे वाचेल. दुसऱ्या शब्दांमध्ये इर्मया सिदकिया राजाला म्हणत होता, शरणागती पत्कर, ह्या राजाला तुझ्याकडून प्रतिकार करवला जाणार नाही. पुढे तो 38:18-22 या वचनांमध्ये सिदकियाला म्हणतो, पण तू बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे न गेलास तर हे नगर खासदी लोकांच्या हाती देण्यात येईल, ते अग्नीने जातील व तू त्यांच्या हातून सुटणार नाहीस. सिदकिया राजा इर्मयास म्हणाला, जे यहुदी फितून खासद्यांकडे गेले आहेत त्यांची मला भीती वाटते की ते मला त्यांच्या स्वाधीन करून माझा उपहास करतील. इर्मया म्हणाला, ते तुला त्यांच्या स्वाधीन करणार नाहीत. मी तुला जे सांगत आहे ती परमेश्वराची वाणी मान, असे मी तुला विनवितो, म्हणजे तुझे बरे होईल व तुझा प्राण वाचेल. सिदकियाचे व लोकांचे प्राण वाचावेत याकरिता त्याने शरण जावे असे इर्मया त्याला कळकळीने सांगत आहे. त्याने इर्मयाचे म्हणणे ऐकले नाही तर संपूर्ण देशावर आकाश कोसळणार होते. परंतु श्रोत्यानो, सिदकिया राजा भित्रट होता. त्याला सर्वांबरोबर समेट करायला हवा होता आणि प्रत्येकाला संतुष्ट करायला हवे होते. तो एक नमुनेदार राज्यकर्ता होता आणि त्याचा परिणाम शेवटी हा झाला की तो कोणालाही खुश करू शकला नाही. इर्मयाने त्याला पुन्हा 21:22 या वचनांमध्ये सांगितले, पण तू निघून जाण्यास अमान्य असलास तर परमेश्वराने मला प्रगट केलेले वचन हे आहे, पहा, यहुदाच्या राजाच्या घरी ज्या स्त्रिया उरल्या आहेत त्या सर्वांस बाबेलच्या राजाच्या सरदारांकडे आणतील आणि त्या म्हणतील, तुझ्या जीवलग मित्रांनी तुला दगा दिला, त्यांनी तुला चीत केले व तुझे पाय चिखलात रुतले असतात ते निघून गेले आहेत. आपल्या घरातल्या स्त्रियांची विटंबना व्हावी हे कोणत्याही पुरुषांकरिता लांछनास्पद असते, आणि तशी वेळ यहुदाच्या स्त्रियांवर येणार होती. त्यात आणखी भर घालणारी गोष्ट म्हणजे या राजघराण्यातल्या स्त्रिया सिदकियाच्या फसगतीविषयी बोलणार होत्या. त्या काळात स्त्रियांना समाजात फारसे महत्वाचे स्थान नव्हते आणि त्यांना फार तुच्छ समजल्या जाई. या पार्श्वभूमीवर सिदकियाला त्याच्या फसगतीविषयी स्त्रियांनी बोलून दाखविणे खरोखर लाजेची गोष्ट होती. याची जाणीव इर्मयाने सिदकिया राजाला करून दिली. त्या काळात स्त्रिया फार भ्रष्ट होत्या आणि ज्या देशातल्या स्त्रिया भ्रष्ट असतात त्या देशाला नैतिक पातळीवर काही आशा उरत नाही. हे चित्र या वचनांमध्ये आम्हाला दिसते. इर्मयाद्वारे देवाकडून आलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडे मूर्ख सिदकिया राजाने लक्ष दिले नाही. त्याऐवजी त्याने खोट्या भविष्यवाद्यांचा आशावादी संदेश स्वीकारणे चालू ठेवले. लक्षात घ्या की यहुदाचा राजा सिदकिया एक दुष्ट भेकड राजा होता, पण त्याचाही नाश होऊ नये अशी देवाची इच्छा होती म्हणून त्याने शेवटपर्यंत इर्मयाच्याद्वारे सिदकियाला संधी दिली. कदाचित आज तो तुम्हालाही शेवटची संधी देत आहे. त्या संधीचा स्वीकार किंवा अव्हेर याचे सार्वकालिक असे परिणाम आहेत. ते तुम्ही स्वतःहून आज ठरविणार आहात. ख्रिस्ताला तुमची गरज नाही, पण तुम्हाला त्याची गरज आहे म्हणून नम्रभावाने त्याच्याकडे या. आपला तारक म्हणून त्याला स्वीकारा. श्रोत्यानो, इर्मयाने मनुष्य वधाविषयी भविष्य विदित केले होते त्याची पूर्तता इर्मयाच्या 39 अध्यायामध्ये नोंदलेली आहे. आपण आता 39 अध्यायाचा अभ्यास करूया. 39 अध्याय पहिली 2 वचने सांगतात, यहुदाचा राजा सिदकिया याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षाच्या 10व्या मासी बाबेलचा राजा नबुखदनेसर व त्याचे सर्व सैन्य एरुश्लेमावर चालून आले व त्यांनी त्यास वेढा घातला. सिदकियाच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षी 4थ्या मासी महिन्याच्या 9व्या दिवशी नगराच्या तटास त्यांनी खिंड पाडली. अशा प्रकारे एरुश्लेम हस्तगत केल्यावर असे झाले की यानंतरच्या काही वचनांमध्ये आपण एरुश्लेम शत्रूच्या ताब्यात कशी गेली हे वाचतो. सिदकिया राजा आणि त्याचे सैन्य रात्रीच्या वेळेस पळून जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु बाबिलोनाचे सैन्य त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठते आणि त्यांना पकडून नबुखदनेसर राजाच्या हाती सोपविते. 39:6-7 या वचनांमध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे, रिबला येथे बाबेलच्या राजाने सिदकियाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधिले, त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहुदाचे सर्व मानकरी वधिले. आणखी त्याने सिदकियाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडले. श्रोत्यानो, इर्मयाचे भविष्य तंतोतंत खरे ठरले, जो सर्व अव्हेर सिदकियाने व त्याच्या मानकऱ्यांनी देवाच्या वचनाचा केला होता त्याचा गंभीर परिणाम इर्मयाने आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. या भयंकर घटनांचा वृत्तांत इर्मयाच्या शेवटच्या पुस्तकात इर्मयाने दिला आहे. इर्मयाच्या मनावर ज्या घटना बिंबल्या गेल्या त्या घटनांचा त्यामध्ये उल्लेख आहे. त्यामध्ये तो पुन्हा उल्लेख करून सांगतो की बाबिलोनच्या राजाने सिदकियाच्या डोळ्या देखत त्याचे पुत्र वधिले आणि नंतर सिदकियाचे डोळे काढले. देवाच्या वचनाचा अवहेर करणाऱ्या सर्वांचा शेवट देवाने विदित केल्याप्रमाणे झाला, परंतु इर्मयाला मात्र विलक्षण रीतीने या संहारापासून सुरक्षित ठेवण्यात आले. ही एक चित्तवेधक गोष्ट आहे. आता 12वं वचन सांगतं, त्याला नेऊन त्याची चांगली व्यवस्था ठेव, त्याला काही इजा करू नको, तो तुला सांगेल तशी त्याची व्यवस्था लाव. निश्चितच प्रभू परमेश्वर आपला विश्वासू संदेष्टा इर्मया याची काळजी घेत होता. त्याने इर्मयाकरिता नबुखदनेसराच्या हृदयात मृतता निर्माण केली. होय श्रोतानो, परमेश्वर आपल्या लोकांची काळजी घेतो. तो त्यांना कधीच सोडत नाही, कधीच त्यागत नाही. परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ.
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं. आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या. तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
तोपर्यंत नमस्कार.